नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. रॉटविलर पिटबुल अशा हिंसक सुण्यांचेर बंदी घालपाक येत्या पावसाळी अधिवेशनात सरकार खासा विधेयक मांडतले. मंत्रिमंडळान गोवा पशु प्रजनन आणि घरगुती नियमन आणि लुकसाण भरपाय विधेयकाक मान्यताय दिल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला काल मंत्रालयात मंत्रिमंडळाची बसका झाली. उपरांत मुखेलमंत्र्यांनी या निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. व्यवसाय सुलभीकरणाच्या हेतान कारखानो आणि बाष्पक दुरुस्ती विधेयकूय सादर जातले. गोय वैजकी महाविद्यालयात हॉस्पिटल आणि गोय दात महाविद्यालयात दोतोर आणि नर्सींची पदां कंत्राटी पद्धतीचेर भरपाक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. कार्डिओलॉजिस्ट सहित तज्ञ दोतोर आणि नर्सी मिळून गोय वैजकी महाविद्यालयात 170 पदां कंत्राटाचेर भरतले, जाल्यार दात महाविद्यालयात प्राध्यापकांची 10 पदां कंत्राटाचेर भरतले. अभियोक्ता संचालनालयात 13 पदां तयार करपाक मान्यताय दिली. राष्ट्रीय सेवा येवजणे खातीर NSS स्वतंत्र विभाग स्थापन करतले. राज्य पर्यावरण आणि हवामान बदल खात्यात वैज्ञानिक अधिकाऱ्यांची पदां भरतले. IRCT म्हळ्यारच इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि ट्युरिझम कॉर्पोरेशना वतीन अनुवर्सा अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण स्पेशल यात्रेचे आयोजन केला. भारत गौरव स्पेशल टुरिस्ट रेलगाडयेन ही यात्रा जातली. काल मडगावा घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत IRCTचे जनसंपर्क अधिकारी AK सिंग हांणी ही माहिती दिली. ह्या वेळार कोकण रेल्वे महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे हे ह्या वेळार हाजीर आशिल्ले. ही यात्रा 12 राती आणि 13 दीस जातली. तातून द्वारकेचे द्वारकाधीश आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग, वेरावळचे सोमनाथ ज्योतिर्लिंग, उज्जैनचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, नाशिकचे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, औरंगाबादचे घृणेश्वर ज्योतिर्लिंग, परभणीचे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आणि मार्कापूरचे श्री शैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिरांचा आस्पाव असा. 5 ऑगस्ट सावन ही यात्रा सुरू जातली. मडगाव थिवी सावंतवाडी कुडाळ वैभववाडी राजापूर रोड रत्नागिरी चिपळूण रोहा पेण आणि पनवेल हांगासावन भाविकांक ह्या रेलगाडयेत बसपाक मेळटले. ह्या यात्रेक स्लीपर इकॉनॉमी डब्यातल्यान प्रवास करप्यांक 23,880 रुपये, 3 AC स्टँडर्ड डब्यातल्यान प्रवास करप्यांक 41,060 रुपया, जाल्यार 2 AC कम्फर्ट डब्यातल्यान प्रवास करपी 54,660 रुपये भाडे आकारतले अशें सिंग हांणी सांगलें. कोकणी मळार मोलादीक वावर केल्ल्याक दिवपी अखिल भारतीय कोकणी परिषदेचो माधव मंजुनाथ शानभाग यादस्तीक जीवन गौरव पुरस्कार अनुवर्सा सर्गेस्त रॉकी मिरांड हांकां जाहीर केला. 13 जुलयाक पुण्यात जावपी अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या स्थापणूक दिसा त्यांच्या कुटुंबाक हो पुरस्कार भेटयतले अशें अखिल भारतीय कोकणी परिषदेत उजवाडाक दिल्ल्या खबरेंत म्हळां. भारत सरकाराच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हळ्यार PIBचे प्रादेशिक कार्यालय पणजेत कंत्राटी तत्वाचेर तरणाटे वेवसायीक भरती करता. इंग्लीश आणि हिंदी वांगडाच कोकणी भाषेत प्रवीणताय असप गरजेचे. वेगवेगळ्या सरकारी येवजण्या संबंधित प्रसार माध्यमांचा प्रसार, प्रादेशिक भाषांनी प्रेस नोंदी आणि संशोधन पत्रांचा मसुदो तयार करप आणि अणकारप, सोशल मिडियाचेर माहिती प्रसार करप, माध्यमांच्या कव्हरेजाचे विश्लेषण करप, अहवाल आणि दृश्य अहवाल तयार करप हांचा आस्पाव जाता. उमेदवारांक मास कम्युनिकेशन पदवी वा मास कम्युनिकेशन डिप्लोमा वा प्रमाणपत्र असप गरजेचे. पिराय 25 ते 35 वर्सां मदीं असूंक जाय आणि प्रसार माध्यमा संबंधित 2 परस चड वर्सांचो अणभव असूंक जाय. मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि गुगल शीट ह्या सारख्या डेटा मॅनेजमेंट साधनांचा वापर करपाक कळपाक जाय. उद्देगीक कामगारांच्या कल्याणा खातीर चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या कल्याणकारी येवजण्यांचो लाव घेवपा खातीर गोंय कामगार कल्याण मंडळान उद्देगीक कामगारांकडल्यान अर्ज मागयल्यात. गोंय कामगार कल्याण मंडळ उद्देगीक कामगार वा कर्मचाऱ्यांच्या आणि 1 ते 4 वर्गात शिकपी भुरग्यांक, शाळेत वचपी भुरग्यांक गणवेशाचो संच दिवपा खातीर, पाठ्यपुस्तकां नोटबुक खरेदी करपा खातीर अर्थीक मजत दिवप अश्यो वेगवेगळ्यो येवजण्यो चालीक लायता. राज्यात फुडले 7 दीस काय वाठारांनी व्हडा प्रमाणात पाऊस पडू येता. वारे वराक 40 ते 50 किलोमीटर वेगान व्हांवतले. ताचो वेग 60 किलोमीटर इतलो वाडू येता, देखून नुस्तेमारांनी हे काळात खोल दर्यात वचचे न्ही अशें वेधशाळेन कळीत केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.